आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांचं लोकार्पण। देशातली सर्वात लांब पल्ल्याची नागपूर पुणे वंदे भारत गाडी सुरू। मतदानाबाबत केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण द्यावं अशी कर्नाटकाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस। अमेरिका आणि रशियाच्या अध्यक्षांच्या बैठकीत युक्रेन संघर्षावर निघणारा तोडगा निष्पक्ष असावा अशी युक्रेनची अपेक्षा। नाशिकमध्ये इगतपुरी इथं बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा सीबीआयकडून पर्दाफाश, 5 जणांना अटक। आणि चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये भारताच्या ऋषभ यादवची कांस्य पदकाची कमाई। आता बातम्या विस्तारानं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या कर्नाटक दौऱ्यात पुणे ते अजनी वंदे भारत रेल्वेगाडीचं दूरस्थ पद्धतीने लोकार्पण केलं। बंगळुरूच्या केएसआर रेल्वे स्थानकावरून प्रधानमंत्र्यांनी पुणे ते अजनी, बंगळुरू ते बेळगाव आणि अमृतसर ते कटरा माता वैष्णोदेवी या 3 नव्या वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर रेल्वे स्थानकावरून या समारंभात सहभागी झाले। अजनी पुणे ही महाराष्ट्रातली 12वी वंदे भारत गाडी असून 881 किलोमीटर अंतर कापणारी ती देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत गाडी आहे। ती ताशी 73 किलोमीटर वेगानं धावेल आणि नागपूर ते पुणे दरम्यान 10 थांबे घेईल। या रेल्वेला शेगाव इथंही थांबा दिला आहे असं मध्य रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नम्म मेट्रो सेवेच्या 3 टप्प्याचं उद्घाटनही आज झालं। नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन यांच्या माध्यमातून विकसित भारत घडवण्यासाठी सरकारनं हाती घेतलेल्या योजनांची जंत्री त्यांनी सांगितली। सुमारे 22,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी आणि लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच घेतलेल्या वार्ताहर परिषदेत निवडणूक आयोगाच्या आकडेवारीच्या हवाल्याने केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण द्यावं अशी नोटीस कर्नाटकाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना बजावली आहे। राहुल गांधी यांनी मतदान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शकून राणी यांनी 2 मतदान केल्याचा आरोप केला होता, मात्र तपासणीत राणी यांनी 1 मतदान केल्याचं समोर आलं आहे असं या नोटीशीत म्हटलं आहे। तसंच राहुल गांधी यांनी त्यांच्या सादरीकरणात दाखवलेली कागदपत्रं मतदान अधिकाऱ्यांनी जारी केलेली नसल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आल्याचंही यात नमूद केलं आहे। या पार्श्वभूमीवर शकून राणी यांनी किंवा इतर कुणीही 2 मतदान केल्याचा दावा ज्या कागदपत्रांच्या आधारे केला ती कागदपत्रं गांधी यांनी सादर करावीत जेणेकरून सखोल चौकशी करता येईल असं या नोटीशीत म्हटलं आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात येत्या 15 ऑगस्ट रोजी अलास्का इथं होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी मजबूत सुरक्षेवर भर दिला आहे। या बैठकीनंतर जो तोडगा निघेल तो निष्पक्ष असावा असं झेलेन्स्की यांनी आपल्या समाजमाध्यमावर सांगितलं आहे। युक्रेनला त्याच्या सार्वभौमत्वाच्या आणि प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणासाठी सक्षम होणं गरजेचं असून त्यासाठी विश्वासार्ह आणि दीर्घकालीन उपायांची गरजही झेलेन्स्की यांनी व्यक्त केली। पर्यावरणीय बाबींसंदर्भात भारत जागतिक स्तरावर नेतृत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केलं। ते गुजरातमध्ये देवभूमी द्वारका इथं जागतिक सिंह दिनानिमित्त राज्यस्तरावरच्या कार्यक्रमात बोलत होते। वाघांच्या 7 प्रजातींपैकी 5 भारतात आढळतात असं नमूद करून प्रोजेक्ट लायन, प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट चित्ता या प्रकल्पांच्या माध्यमातून भारताचे पर्यावरण केंद्रीय संवर्धन मॉडेल आकाराला येत असल्याचं त्यांनी नमूद केलं। नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध यंत्रणांनी शासनाकडे सादर केलेल्या सुमारे 24,000 कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यांपैकी 5,140 कोटी रुपयांच्या विविध कामांना कुंभमेळा प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. तसंच महापालिकेच्या 7,500 कोटी रुपये खर्चात कपात करून 3,200 कोटी रुपयांची कामं प्राधान्यानं येत्या 2 वर्षात पूर्ण करण्याची अट घातली आहे. बिहारमधल्या सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या बूथस्तरावरच्या एजंटना मतदार याद्या पुनरीक्षणाचा भाग म्हणून अद्ययावत मतदार याद्यांचा मसुदा देण्यात आल्याचं भारतीय निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. या मसुद्यात मृत, स्थलांतरित आणि बोगस मतदारांचा समावेश असून बूथ एजंटनी या नावांबाबत हरकत घेणारं पत्र पुराव्यासह बूथ अधिकाऱ्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बूथ अधिकारी या पुराव्यांची पडताळणी करून याद्या अद्ययावत करतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीबीआयनं नाशिकमध्ये इगतपुरी इथं सुरू असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या 5 जणांना अटक केली आहे. काही अज्ञात व्यक्तींवरही गुन्हा दाखल झाला आहे, ज्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन आणि डिजिटल सामग्री ताब्यात घेतली आहे. याशिवाय या ठिकाणी सुमारे 1,20,00,000 रोकड, 500 ग्रॅम सोनं आणि 1 कोटींपर्यंत किंमत असलेल्या 7 गाड्या जप्त केल्या. घटनास्थळी जवळपास 5 लाखांपर्यंतचे क्रिप्टो करन्सीचे व्यवहार आणि 2,000 कॅनेडियन डॉलर्सचे गिफ्ट व्हाउचर्स आढळले. चीनमध्ये चेंगदू इथं सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये भारताच्या ऋषभ यादवनं कांस्यपदक पटकावलं आहे. 10व्या मानांकित ऋषभनं उत्तम कामगिरी करत अनेक वेळा सुवर्णपदक जिंकलेल्या अभिषेक वर्माचा पराभव केला. महिलांच्या कंपाऊंड प्रकारात मात्र भारताच्या परणीत कौर आणि मधुरा धामणकर यांचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. आशियाई सर्फिंग स्पर्धेत रमेश बुधियाल हा या क्रीडा प्रकारात पुरुषांच्या खुल्या श्रेणीत पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्यानं आज या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. टोकियोत एका स्पर्धेदरम्यान मेंदूला दुखापत झालेल्या हिरोमासा उराकावा या जपानी मुष्टीयोद्ध्याचा मृत्यू झालाय. 8 दिवसांपूर्वी झालेल्या एका सामन्यात प्रतिस्पर्ध्यानं मारलेल्या ठोशांमुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या मेंदूत झालेली रक्ताची गाठ काढण्यासाठी सुरू असलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान ओरिएंटल आणि पॅसिफिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत सामन्यातल्या फेऱ्यांची संख्या 12-10 केली असल्याचं जपान बॉक्सिंग कमिशननं जाहीर केलं आहे. चाड या मध्य आफ्रिकेतल्या देशाचे माजी प्रधानमंत्री सुक्से मसरा यांना जनतेमध्ये द्वेष आणि वैरभावना पसरवल्याप्रकरणी एका फौजदारी न्यायालयानं काल 20 वर्षांची सजा सुनावली. मसरा यांनी नागरिकांना हिंसाचाराला प्रवृत्त केल्यामुळे एका गावात झालेल्या दंगलीत 42 जणांचा मृत्यू झाल्याचं सरकारी चौकशीत समोर आल्यानंतर मे महिन्यात त्यांना अटक झाली होती. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी एका जागतिक करारावर वाटाघाटी करण्याच्या उद्देशानं स्वित्झर्लंडमधल्या जिनेव्हा इथं 184 देशांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत. प्लास्टिक विरोधी आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रतिबंधक साधन विकसित करण्यासाठी जिनेव्हा इथं आंतर सरकारी वाटाघाटी समितीचं 5वं सत्र सुरू आहे. ही समिती वेगवेगळ्या टप्प्यांवर प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाला रोखण्यासाठी महत्वाकांक्षी करारावर काम करत आहे. भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राला सर्वोत्तम प्रतिभावंत मिळवून देण्यात भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेनं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असं इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी म्हटलं आहे. ते आज तिरुअनंतपुरम इथल्या वाली यमला इथल्या संस्थेच्या 13व्या दीक्षांत सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. हवामान विभागानं हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम या राज्यांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर अंदमान निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब, तेलंगणा या राज्याच्या काही भागात सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्र, ओदिशा, तेलंगणा, जम्मू काश्मीर, लडाख, छत्तीसगड या राज्यात उद्या मेघगर्जनेसह सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांचं लोकार्पण. देशातली सर्वात लांब पल्ल्याची नागपूर पुणे वंदे भारत गाडी सुरू. मतदानाबाबत केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण द्यावं अशी कर्नाटकाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस. अमेरिका आणि रशियाच्या अध्यक्षांच्या बैठकीत युक्रेन संघर्षावर निघणारा तोडगा निःपक्ष असावा अशी युक्रेनची अपेक्षा. नाशिकमध्ये इगतपुरी इथं बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा सीबीआयकडून पर्दाफाश. 5 जणांना अटक. आणि चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये भारताच्या ऋषभ यादवची कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.